विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातल्या टेमघर प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 315.5 कोटी रुपयांच्या खर्चाला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन गणेश कला क्रीडा रंगमंच इथं येत्या 13 फेब्रुवारी रोजी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होईल असं महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. शोमॅन राज कपूर ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे तसंच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पिफ डिस्टिंग्विश अवॉर्ड तर ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीतकार एस डी बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मार्गारिटा विकारो दिग्दर्शक ग्लोरिया हा उद्घाटनाचा चित्रपट असेल तर पेद्रो आमलोदोवार यांनी दिग्दर्शित केलेल्या द रूम नेक्स्ट डोअर या चित्रपटानं महोत्सवाची सांगता होणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. 20 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात पीव्हीआर आयकॉन आयनॉक्स आणि सिनेपोलीस चित्रपटगृहात चित्रपट दाखवले जाणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मवर्षानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणाऱ्या या विशेष सभेमध्ये देशभरातल्या 400 कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाचं उद्घाटन दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलपती डॉ शांतीश्री पंडित यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप सत्राला लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या सचिव कॅप्टन मीरा दवे संबोधित करणार आहेत. सेवा भवन या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पानं मूत्रपिंडाच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी सेवा भवन दौड या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता कर्वेनगरमधल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून त्याचा प्रारंभ होईल अशी माहिती प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्योतिषशास्त्राच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणारे दिवंगत पंडित श्रीकृष्ण जकातदार यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त दादासाहेब प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मंदाश्री पुरस्कार यंदा गोव्याचे नामवंत ज्योतिषी रवींद्र कामत आणि पुण्याच्या लेखिका वक्त्या कविता काळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 7 फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण होईल अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त विजय जकातदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे. माजी सैनिक वीरपत्नी वीरमाता आणि वीरपिता यांनी ऑनलाईन पद्धतीनं आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर नवीन ओळखपत्रासाठी नोंदणी करावी असं आवाहन सैनिक कल्याण विभागानं केलं आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातल्या 714 खासगी रुग्णालयांची तपासणी केली आहे. दरपत्रक नसणे, तक्रार निवारण क्रमांक नसणे, रुग्ण हक्क सनद, जैववैद्यकीय कचरा आदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 76 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली असून सुधारणा करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांनी दिली. सिंहगड रस्ता परिसरातील विहिरी टँकरमधील पाणी दूषित असल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं होतं. आता खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दूषित असल्याची माहिती पुढे आली आहे. 30 पैकी 19 आरो प्रकल्पातील पाणी दूषित असल्याचं निष्पन्न झाल्यानं पुणे महापालिका आयुक्तांनी या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेत खासगी टँकर आरओ प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. गेल्या महिन्यापासून सिंहगड रस्ता परिसरातील गावांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळले होते. त्यानंतर महापालिकेनं पाण्याची तपासणी केली होती. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा बंद असल्याचं वृत्त निराधार असून लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रानं केलं आहे. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल तापमान 35 अंश तर किमान तापमान 14.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.